चार सुपर हिट ट्रॅक्सच्या ब्रेक नंतर मी आकांक्षा तिसऱ्या तासात सुद्धा तुमचं पुन्हा एकदा इथे वेलकम करतीये ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. सो मगाशी जाताना मी तुम्हाला विचारलं होतं की अशी कुठली मूवी आहे जी तुम्हाला लाईफ मध्ये इन्स्पायर करते. सो त्यासाठी मला आता कॉल्स यायला लागलेले आहेत. चला ऐकूयात कोण आहे फोन लाईन वर. हॅलो.
हॅलो,
कोण बोलताय?
मी माधव बोलतोय.
माधव, कुठून बोलतोयस?
मी सेक्टर 8-12 औरंगाबाद.
काय करतोस आणि तू?
मी सध्या शिकतोय बीकॉम.
अच्छा, बर, मग सांग की तुला कुठली मूवी बॉलिवूडची खूप जास्त इन्स्पायर करते?
मला बॉलिवूडच्या खूप साऱ्या मूवीज इन्स्पायर करतात, पण मला त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त आवडणारी मूवी म्हणजे स्वदेश. शाहरुख खानने त्यात ऍक्ट केलेली आणि आशुतोष गोवारीकरने डिरेक्ट केलेली, ती मला फिल्म प्रचंड आवडते.
का बरं, पण का ती खूप जास्त तुला इन्स्पायर करते असं वाटतं?
कारण की कसं, त्यातला जॉनर असा होता की परदेशात तुम्ही किती काम करा, पैसे कमवा, पण एक तुम्हाला पीस ऑफ माइंडची सिच्युएशन की आपल्या देशात आपल्या मातीतच मिळते, आपल्या लोकांसोबत राहून आपल्या लोकांसाठी काम करून जे कामाचं समाधान मिळतं ते त्याच्याहून जगात काही सुख नाहीये. आणि ते खूप छान प्रोजेक्ट केले त्या मूवीने आणि मी खूप इन्स्पायर झालो होतो. मी खूप लहान होतो तेव्हा, पण मला तो मूवी अजूनही आज मी केव्हाही लागला तरी तो किती वेळाही पाहू शकतो.
ओके, थँक्यू सो मच माधव.
थँक्यू.
हाँ तो भाई, आप किसका इंतजार कर रहे हो? इन्होंने जैसे बताया कि इनकी लाइफ में कौन सी मूवी इन्हें बहुत ज्यादा मोटिवेट करती है, इंस्पायर करती है, वैसे आपने भी बताना है मुझे कॉल करके 02406601935 इस नंबर पे कि आपको मोटिवेट करने वाली बॉलीवुड मूवी कौन सी है. 93.5 रेड एफएम बजाते रहो.